एहेस्केल अध्याय 36. आता मानवाच्या मुला, तू इस्रायलाच्या पर्वताला भविष्य सांग आणि म्हण, इस्रायलामधील पर्वतांनो परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण शत्रू तुमच्याविषयी म्हणतात की आहा आणि प्राचीन उंच ठिकाणे आमची मालमत्ता झाली आहे, म्हणून तू भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर म्हणतो, कारण त्यांनी तुमचा नाश केला आणि तुम्ही उरलेल्या राष्ट्रांना वतन व्हावे म्हणून त्याने सर्व बाजूने तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही लोकांच्या तोंडी व जिबेने व गोष्टींचा निंदेचा विषय असे झाले आहात. म्हणून इस्रायलच्या पर्वतांनो प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर पर्वत व उंच टेकड्या, झरे व दऱ्या, उजाड आणि सोडून दिलेली नगरे यांना असे सांगतो की, यास तो प्रभू परमेश्वर म्हणतो की, खचित मी आपल्या आवेशाच्या अग्नीने पेटून उरलेल्या राष्ट्रांविषयी व अदोमाविषयी बोललो आहे. त्यांनी माझ्या देशाला लुटून रिकामे करावे म्हणून त्यांनी उल्लासित हृदयाने त्यांच्या मनातील तिरस्काराने त्यांच्या कुरणासाठी घेतली. म्हणून इस्रायल देशाला भविष्य सांग आणि पर्वत व टेकड्या, झरे आणि दऱ्या यांच्याशी बोल. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी आपल्या आवेशाने आणि रागाने बोललो आहे, कारण तुम्हास राष्ट्राकडून अपमान सहन करावा लागला. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात उंचावून वचन देतो की तुमच्या भोवतालची राष्ट्रे खचित अप्रतिष्ठा पावतील, पण इस्रायलच्या पर्वतांनो तुम्हावरील झाडास फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्रायल लोकांसाठी फळे द्याल, असे लवकरच घडून येईल. कारण पहा, मी तुम्हास अनुकूल आहे आणि मी तुम्हाकडे वळेन, मग तुम्ही मशागत केलेले व बी पेरलेले व्हाल. म्हणून मी तुम्हावर मनुष्याची इस्रायलाचे सर्व घराणे ते सर्वच बहुतपट करीन आणि नगरे वसतील आणि ओसाड झालेली ठिकाणे पुन्हा उभारली जातील. मनुष्य व पशु यांना बहुतपट करीन आणि ते वाढतील व फळे देणारे होतील. पूर्वीच्या प्रमाणे लोक राहू लागतील आणि तुमच्या पूर्वदिवसात केले त्यापेक्षा तुमचे अधिक कल्याण करीन. मग तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. मी मनुष्य म्हणजे माझे इस्रायल लोक आणीन, ते तुमच्यावर चालतील असे मी करीन. ते तुझा ताबा घेतील आणि तू त्यांचे वतन होशील आणि तू त्यांच्या मुलाच्या मरणाचे कारण होणार नाहीस. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण लोक तुम्हास म्हणतात, तू लोकास खाणारा देश आहेस आणि तुझ्या देशाची मुले मरत आहेत. यास तो यापुढे तू लोकास खाणार नाहीस आणि पुन्हा तू आपल्या राष्ट्राला त्यांच्या मृत्यूचा शोक करण्यास लावणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. किंवा यापुढे मी तुला पुन्हा राष्ट्रांचा अपमान ऐकू देणार नाही. तुला लोकांची निंदा पुन्हा सहन करावी लागणार नाही किंवा तुझ्या राष्ट्रास पडू देणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, मानवाच्या मुला, इस्रायलचे घराणे त्यांच्या देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मार्गाने व कृत्याने तो देश भ्रष्ट केला. त्यांचे मार्ग माझ्यापुढे रजस्रावी स्त्रीच्या विटाळाप्रमाणे आहेत. म्हणून त्यांनी जे रक्त भूमीवर पाडले होते त्यामुळे आणि त्यांनी आपल्या मूर्तीने तिला अशुद्ध केले होते, त्यामुळे मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतला. मी त्यांना राष्ट्रामध्ये पसरविले आणि सर्व देशात विखरून टाकले. मी त्यांच्या मार्गाप्रमाणे व त्यांच्या कृत्याप्रमाणे न्याय केला. मग ते त्या दुसऱ्या राष्ट्रात गेले आणि ते जेथे कोठे गेले तेथे त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले. तेव्हा लोक त्यांना म्हणाले, हे खरंच परमेश्वराचे लोक आहेत का? कारण त्यांना त्यांच्या देशातून बाहेर फेकून दिले आहे. पण इस्रायल घराने ज्या ज्या राष्ट्रात गेले त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले, तेव्हा मी आपल्या नावास जपलो. म्हणून इस्रायलच्या घराण्यास सांग की प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्रायल घराण्यानो, मी हे तुमच्यासाठी करत नाही. तुम्ही जेथे जेथे गेलात तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव भ्रष्ट केलेत, त्याकरता मी हे करीत आहे. कारण तुम्ही माझ्या महान नावास राष्ट्रामध्ये भ्रष्ट केल्यामुळे त्या राष्ट्रांनी अपवित्र मानले. ती ते पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांच्या देखत तुमच्या ठाई मला पवित्र मानतील. तेव्हा राष्ट्रास समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे. मी तुम्हास त्या राष्ट्रातून काढून घेईन आणि तुम्हास प्रत्येक देशातून गोळा करीन व तुम्हास तुमच्या देशात आणीन. मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल, तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन. मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठाई नवीन आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. मग तुम्ही मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात राहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व व मी तुमचा देव होईल, कारण मी तुम्हास तुमच्या सर्व अशुद्धतेपासून वाचवीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. मी तुमच्यावर दुष्काळ पडू देणार नाही. मी झाडाचे फळ आणि शेताचे उत्पन्न वाढवीन, याकरता की राष्ट्रामध्ये तुम्हास दुष्काळामुळे होणारी निंदा सहन करावी लागणार नाही. मग तुम्ही तुमच्या वाईट मार्गाचे आणि जी तुमची कृत्ये चांगली नव्हती त्याचा विचार कराल. तेव्हा तुम्ही आपल्या पापाबद्दल आणि घृणित कृत्याबद्दल स्वतःचा द्वेष कराल. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्याकरता हे करत नाही हे तुम्हास माहीत असू द्या. म्हणून इस्रायलच्या घराण्यानो, तुम्ही आपल्या मार्गाविषयी लज्जित व फजित व्हा. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुम्हास तुमच्या सर्व अन्यायापासून शुद्ध करीन. त्या दिवशी मी नगरे वसवीन आणि उजाड स्थाने बांधण्यात येतील, कारण जी भूमी तिच्या जवळून जाणाऱ्या सर्वांना ओसाड दिसत होती ती ओसाड जमीन मशागत केल्याप्रमाणे दिसेल. ते म्हणतील, ही जी जमीन ओसाड होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. जी नगरे ओसाड व उजाड व दुर्गम झाली होती ती आता तटबंदीची होऊन वसली आहेत. मग तुमच्या सोबतराच्या राष्ट्रांना समजेल की मी परमेश्वर आहे आणि मीच नष्ट झालेली ठिकाणे बांधून काढोत व ओसाड जमिनीत मी लागवड केली. मी परमेश्वर आहे, मी हे बोललो व ते मी करीनच. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी हे त्यांच्यासाठी करावे म्हणून इस्रायलच्या घराण्याकडून पुन्हा मागणी होईल. कळपाप्रमाणे मी त्यामध्ये लोकांची वाढ करीन. पवित्र यज्ञपशूंचा कळप यरुश्लेमेतील सणाचा कळप असतात त्याप्रमाणे ओसाड नगरे लोकांच्या कळपाने भरून जातील. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.